नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एसडीआरएफ मधला केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी 1,566 कोटी रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्याला गृहमंत्रालयाची मान्यता. स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. आज नरक चतुर्दशी, घरोघरी अभ्यंग स्नानाचा सोहळा. मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा. आणि नांदेड जिल्ह्यात नाम फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या समन्वयानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बियाणांचं वाटप. 2025-26 या वर्षासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरएफमधला केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी 1,566 कोटी 40 लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्याला गृहमंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यासाठी 384 कोटी रुपयांच्या निधीला देखील मंजुरी देण्यात आली. यावर्षी केंद्र सरकारनं यापूर्वीच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 27 राज्यांसाठी 13,603 कोटी 20 लाख, केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 15 राज्यांसाठी 2,189 कोटी 28 लाख रुपये जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं आणि 140 कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करण्याचं आवाहन केलं आहे. सणांच्या वेळी खरेदी केलेली स्वदेशी उत्पादनं नागरिकांनी सामाजिक माध्यमांवर शेअर करावीत असं त्यांनी म्हटलं आहे. माय गव्ह इंडिया च्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लोकांना ते स्वदेशी असल्याचं अभिमानानं सांगण्याचं आवाहनही केलं. भगवान श्रीराम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी अयोध्येत शरयू नदीच्या किनाऱ्यावर काल भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. राम की पौडी इथल्या 56 घाटांवर 26 लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले. लाखो दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमा जागतिक व्यासपीठावर उजळून निघाली. दीपावलीच्या पर्वात आज नरक चतुर्दशी साजरी होत आहे. आज पहाटे घरोघरी अभ्यंग स्नानाचा सोहळा पार पडला. नरक चतुर्दशीनिमित्त धाराशिव इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात देवीचं चरण तीर्थ, श्री भवानी मातेला अभ्यंग स्नान, पंचामृत स्नान आणि अभिषेक, धूपारती आदी कार्यक्रम पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. दिवाळीत ध्वनी तसंच वायू प्रदूषण करणारे फटाके फोडू नयेत असं आवाहन भारतीय वैद्यकीय संघटनेतर्फे करण्यात आलं आहे. संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष डॉ अनुपम टाकळकर या संदर्भात म्हणाले,
फटाके उडवत असताना फटाके उडवण्याच्या ठिकाणी तुम्ही नेहमी एक पाण्याने भरलेली बकेट ठेवावी, म्हणजे काही अप्रिय घटना घडल्यास तर त्या बाटलीतील पाण्याचा वापर करून आपण पुढील संभाव्य हानी आपण टाळू शकू. त्यानंतर लहान मुलांना एकट्याने फटाके उडवायला देऊ नये, लहान मुलांसोबत मोठ्यांनी त्यांची सोबत राहणे आवश्यक. फटाके पटांगणात किंवा मोकळ्या जागेत उडावेत, विशेष करून बऱ्याच वेळा आपण खिडकीमध्ये काही फटाके उडवतो ते करणे देखील टाळायला हवे. किंवा अनार किंवा रॉकेट सारखे फटाके हे बंद ठिकाणी किंवा 2 बिल्डिंग
नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून यंदा ग्राहक उपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले व्यावसायिक ज्ञानेश्वर जाधव यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले,
सामान्य ग्राहक 32 इंचीच्या वरच्या एलईडी टीव्ही, एसी, मोठा फ्रीज, वॉशिंग मशीन, ऑडिओ सिस्टम किंवा जरुरीच्या वस्तू खरेदी करू शकत नव्हते. आता या ग्राहकांना 43 इंची, 50 इंची, 55 इंची किंवा एसी इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. जीएसटी दर कमी झाल्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षाच्या दसरा दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांची खरेदी करण्यासाठी गर्दी 25-40% वाढली आहे.
महायुतीचं सरकार येताच ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली तसंच ओबीसींच्या प्रगतीसाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसंच कोनशिलेचं अनावरण काल नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं ओबीसींसाठी सुरू केलेल्या पंजाबराव देशमुख भत्ता योजना, प्रशिक्षणाच्या योजना, स्वयंरोजगाराच्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. राज्यातल्या मतदार याद्या सदोष असून यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या वतीनं येत्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना भवनात काल सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. राज्यातल्या मतदार याद्या निर्दोष करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाला केली होती, मात्र आयोग ऐकत नसेल तर त्यांना रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. मतदार यादीतल्या त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत गोरेगाव इथं आयोजित पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात काल ते बोलत होते. निवडणूक आयोगानं मतदार याद्यांसंदर्भात राजकीय पक्षांचं समाधान करावं असं ते म्हणाले. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नेट परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान देशभरातल्या विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर आहे. परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल याची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नांदेड जिल्ह्यात नाम फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या समन्वयानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बियाणांचं वाटप करण्यात आलं. यात हरभरा 600 क्विंटल तर ज्वारीच्या 160 क्विंटल बियाणांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या बियाणांचं वाटप करण्यात आलं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून इतर शासकीय संस्थांनीही या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदत करावी, असं आवाहन कर्डिले यांनी यावेळी केलं. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात डाबली धांदर्णे इथल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला. शाळेच्या विद्यार्थी शिक्षकांनी गोळा केलेला 5,130 रुपयांचा निधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. क्रिकेट. ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला कालचा पहिला सामना जिंकून आघाडी घेतली आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं डकवर्थ लुईसच्या नियमांनुसार 7 गडी राखून विजय नोंदवला. पावसाचा सतत व्यत्यय आल्यानं सामना 26 षटकांचा खेळवण्यात आला. भारतीय संघ 26 षटकात 136 धावाच करू शकला. विराट कोहली 0, रोहित शर्मा 8, कर्णधार शुभमन गिल 10 तर श्रेयस अय्यर 11 धावांवर बाद झाले. केएल राहुलनं सर्वाधिक 38 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं 29 चेंडू शिल्लक असतानाच हे लक्ष्य पार केलं. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल इंदूर इथं झालेल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून अवघ्या 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं 289 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारतीय संघ 50 षटकात 284 धावाच करू शकला. या विजयामुळे इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आगामी न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबतचे सामने जिंकणं आवश्यक आहे. गुवाहाटी इथं BWF जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तिला काल अंतिम फेरीच्या सामन्यात थायलंडच्या दुसऱ्या मानांकित अन्यायपंत प्राचीसाकडून 7-15, 12-15 असा पराभव पत्करावा लागला. नांदेड जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा मंडळ, नांदेड वाघाळा शहर महापालिका आणि नागरी सांस्कृतिक समितीनं शहरातल्या बंदाघाट इथं आजपासून 3 दिवस दिवाळी पहाट उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या गायनानं आज या महोत्सवाला सुरुवात झाली. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या देऊळगाव दुधाटे इथं येत्या गुरुवारी भाऊबीजेनिमित्त भेटी लागी जीवा हा माहेरवाशिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर आगाराकडून जादा बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. SDRF मधला केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी 1,566 कोटी रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्याला गृहमंत्रालयाची मान्यता. स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि आज नरक चतुर्दशी घरोघरी अभ्यंग स्नानाचा सोहळा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.